इयोब अध्याय 33. योब, मी तुला विनंती करतो, माझे बोलणे ऐक, माझे सर्व शब्दाकडे लक्ष दे. पहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हलू लागली आहे. माझे शब्दच माझ्या अंतकरणाचे प्रामाणिकपण सांगतील. माझ्या होटांना जे माहिती आहे तेच ते प्रामाणिकपणे बोलतील. देवाच्या आत्मेने मला निर्माण केले आहे. मला सर्व शक्तिमान देवाच्या श्वासाद्वारे जीवन मिळाले आहे. तुला शक्य झाले तर मला उत्तर दे. माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव. पहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत. मलाही मातीपासून उत्पन्न केले आहे. पहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही. तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले. मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणताना ऐकला. मी शुद्ध आहे, मी निरापराध आहे, मी काही चूक केली नाही, मी निर्दोष आहे आणि माझ्यामध्ये पाप नाही. पहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो. देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे. देवाने माझ्या पायाला साखळदंड बांधले. देव माझी प्रत्येक हालचाल बघतो. पहा, मी तुला उत्तर देईल, तू या बाबतीत चुकतो आहेस. देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे. तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तू आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही. देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. देव लोकाशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल. जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो, नंतर देव मनुष्याची कान उघडणी करतो आणि त्याच्या धमकीने घाबरवितो. मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी आणि गर्व न करण्याचेही सांगतो. देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवतो. मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दुःख भोगत असेल, वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात, नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही. चांगल्या अन्नाचा सुद्धा त्यास तिरस्कार वाटतो. त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळजवळ दिसेनासा होतो. त्याचे सगळे हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात. खरोखर तो मृत्यू लोकाजवळ येऊन टेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते. परंतु एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ हजारो देवदूतांपैकी एक त्यास चांगला मार्ग दाखवणारा, आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागलेल आणि देवाला सांगेल, या मनुष्यास मृत्यूलोकात जाण्यापासून वाचव. त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे. मग त्याचे शरीर पुन्हा बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल. तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल, म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहिल. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल. नंतर तो लोकास कबुली देईल. तो म्हणेल, मी पाप कर्म केले, मी पाप केले, चांगल्याचे वाईट केले, परंतु माझ्या पापाला शिक्षा झाली नाही. त्याने माझ्या आत्म्याला मृत्यूलोकात जाण्यापासून वाचवेल. माझा जीव नियमित त्याचा प्रकाश पाहिल. पहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो. दोनदा, होय तीनदा, त्याच्या जीवाला मृत्यूलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो, म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशित होते. योबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक, तू गप्प राहा आणि मला बोलू दे. पण योबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग, कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे. परंतु योबा, तुझ्याजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प राहा आणि मी तुला शहाणपणा शिकवेन.